आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ब्राझीलमध्ये ब्रिक्स शिखर परिषदेला सुरुवात. सर्वसमावेशक जागतिक व्यवस्था तयार करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर. मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्र धर्म पॉडकास्ट मालिकेचा आरंभ. पहिल्या भागातून घेतला राज्याच्या वैभवशाली संस्कृतीचा धांडोळा. राज्यात भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी. आणि अँडरसन तेंडुलकर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारताचा इंग्लंडवर 336 धावांनी ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. सर्वसमावेशक आणि बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था तयार करण्याची आग्रही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ब्रिक्स शिखर परिषदेत मांडली. ब्राझीलमधील रिओ द जानेरो इथं सुरू असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पहिल्या सत्रात ते बोलत होते. सर्वसमावेशक जागतिक व्यवस्थेसाठी जागतिक संस्थांमध्ये व्यापक सुधारणा कराव्या लागतील. धोरण निर्मितीमध्ये ग्लोबल स्लाऊथलाही प्राधान्य द्यावं लागेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, जागतिक व्यापार संघटना आणि यांसारख्या अन्य संस्थांमध्ये सुधारणांसाठी संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी सदस्य देशांना केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आषाढी एकादशीचं औत्य साधून महाराष्ट्र धर्म या आपल्या विशेष पॉडकास्ट मालिकेचा प्रारंभ केला. नवमाध्यमात लोकप्रिय असलेल्या पॉडकास्ट या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधणार आहेत. प्रसिद्ध विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक, लेखक डॉ सदानंद मोरे यांनीही मुलाखत घेतली आहे. या पॉडकास्टच्या पहिल्या भागात मुख्यमंत्र्यांनी रामायणापासून ते महाभारतापर्यंत जगाला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवणाऱ्या गौतम बुद्धांपासून ते भक्ती संप्रदायातील संतांपर्यंत तसंच महाराष्ट्राची आध्यात्मिक पायाभरणी आणि उभारणी या विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी केली. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या राज्यातल्या वारीच्या प्रथेबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
नम्रता आणि श्रद्धा यावर आधारलेली वारीची परंपरा आली. ती कदाचित मागेपुढे आली किंवा एकत्रितच आली. जगात क्वचितच अशी यात्रा घडत असेल जी प्रतिवर्षी न चुकता भक्तीवर आधारित असलेली वारी सामाजिक समतेचा झरा बनली. वारीला जातीत थारा नाही, वर्ण अभिमान विसरली जाती. ही वारी कोणतं इव्हेंट नाही, ही चालती बोलती संस्कृती आहे. एक अखंड स्मृती आहे जी महाराष्ट्राचं आत्माभिमान जपते. हजारो वर्षापूर्वी परकीय आक्रमणाला न जुमानता, जिझिया कराचा जाच न बाळगता पावले विठुरायाकडे जात वारी न इस्लामी राजवटीत थांबली न इंग्रजी आक्रमणात.
देवशयनी अर्थात आषाढी एकादशी काल संपूर्ण राज्यभरात भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त राज्यातल्या विठ्ठल मंदिरांमध्ये प्रथेनुसार महापूजा, अभिषेक, भजन, कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्त सर्वच विठ्ठल मंदिरांवर आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट करण्यात आली होती. त्याचबरोबर प्रतिपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावोगावच्या मंदिरांमध्ये लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. पंढरपुरी वैष्णवांचा मेळा जमला असतानाच या शहरात अरिहंत पब्लिक स्कूलनं आयोजित केलेल्या टेक वारी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत शिंदे यांनी त्यांच्याकडून प्रकल्पांची माहिती घेतली. सांगलीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात धार्मिक कार्यक्रमांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत दिंडी सोहळा साजरा केला तर सांगलीवाडी इथं माझं शिवार पंढरी हे कविसंमेलन उत्साहात पार पडलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारने तालुक्यातील पळशी इथल्या पुरातन विठ्ठल मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शिर्डीतल्या श्री साईबाबा संस्थानाच्या वतीनंही आषाढी एकादशीनिमित्त भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. राज्याच्या सर्वच भागात अभंगवाणीसारख्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. देशाच्या तसंच राज्याच्या विविध भागात काल अशुरा ए मुहरम पाळण्यात आला. प्रेषित मोहम्मद पैगंबराचे नातू हजरत इमाम हुसैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्य आणि न्यायासाठी करबाला इथं दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून हा दिवस पाळला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त या बलिदानाचं स्मरण करून यामुळे लोकांना बिकट परिस्थितीत सत्याच्या बाजूनं उभं राहण्याची प्रेरणा मिळते असं समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं. यानिमित्तानं ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीनं ताबूतांच्या विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी काल मुंबईत गिरगाव इथल्या चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालयाला भेट देऊन आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे विषयांची समज अधिक पक्की होते, शिक्षणाबरोबरच संस्कारही रुजतात, हेच संस्कार आयुष्यभर साथ देतात असा आत्मविश्वासही गवई यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर लाभदायक ठरेल असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल केलं. ऊस शेतीसाठी कृत्रिम तंत्रज्ञान या विषयावर नागपूरमध्ये अॅग्रोव्हिजन फाउंडेशननं आयोजित केलेल्या विशेष कार्यशाळेत गडकरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त काल सोलापुरात सहकार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड आणि जिल्हा बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांच्या हस्ते या फेरीचा आरंभ करण्यात आला. यंदाचं म्हणजे 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरं करण्यात येत आहे. 5 जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिन साजरा केला जातो तर 6 जुलै हा केंद्रीय सहकार मंत्रालयाचा स्थापना दिवस आहे. या तिन्ही गोष्टींचं औचित्य साधून या सहकार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. सामंतवाडी इथलं संस्थानकालीन कारागृह 150 वर्ष जुनं आहे, त्यामुळे त्या ठिकाणी कारागृह पर्यटनाची संकल्पना राबवता येऊ शकेल असं मत माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे. ते काल सावंतवाडी इथं पत्रकारांशी बोलत होते. काही दिवसांपूर्वी या कारागृहाची भिंत कोसळल्यानं तूर्तास त्या ठिकाणी असलेल्या सर्व बंदीजनांना सिंधुदुर्ग नगरी इथल्या कारागृहात हलवण्यात आलं आहे. तिथली जागा पुरेशी आहे, त्यामुळे डागडुजीनंतर पुढे हा सकारात्मक निर्णय घेता येऊ शकतो अशी भूमिका केसरकर यांनी मांडली. गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातल्या शिरपूर इथं शेततळ्यात अंघोळ करण्यासाठी गेलेल्या 2 मुलांचा बुडून मृत्यू झाला. काल सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अँडरसन तेंडुलकर चषक स्पर्धेत इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम इथं झालेला दुसरा कसोटी क्रिकेट सामना भारतानं 336 धावांनी जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या विजयामुळे भारतानं मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. धावांचा विचार करता भारताचा हा परदेशातील सर्वात मोठा विजय ठरला आहे. भारतानं प्रथमच कसोटीत 1000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. काल सामन्याच्या 5व्या आणि शेवटच्या दिवशी इंग्लंडनं 3-72 डाव सुरु केल्यानंतर विजयासाठी 608 धावांचं उद्दिष्ट गाठताना यजमान संघाचा डाव 271 धावांवर आटोपला. आकाशदीपनं दुसऱ्या डावात 6 बळी घेत या कसोटीत एकंदर 10 बळी घेतले. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या आपल्या बहिणीला हा विजय समर्पित करत असल्याचं आकाशदीपनं सामन्यानंतर बोलताना सांगितलं. या सामन्यात 2 शतकं ठोकणाऱ्या कर्णधार शुभमन गिल याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. कोणत्याही आशियाई संघानं बर्मिंगहॅममध्ये कसोटी जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मालिकेतला तिसरा कसोटी सामना येत्या 10 जुलैपासून लंडनमधल्या लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. नाशिक इथं आयोजित 7व्या चाइल्ड कप तलवारबाजी स्पर्धेत मुलांच्या सेबर प्रकारात महाराष्ट्राच्या श्रीराज पोळ यानं काल सुवर्णपदक पटकावलं. अंतिम लढतीत त्यानं तामिळनाडूच्या AS जोसेफ याचा 11-8 असा पराभव केला. याच प्रकारात महाराष्ट्राच्याच अरोह जाधव आणि पंजाबच्या हेयांश गर्ग यांना संयुक्तपणे कांस्य पदक मिळालं. पालघर जिल्ह्यात अनेक भागात काल दिवसभर जोरदार पाऊस सुरू होता. संततधार पावसामुळे जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 5ही दरवाजे काल उघडण्यात आले. धामणी आणि कवडास या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येत असून नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू असल्यानं गंगापूर धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात 9 धरणांमधून काल विसर्ग सुरू होता. त्र्यंबकेश्वर इथला दुगारवाडी धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या 10 ते 15 पर्यटकांना याच परिसरात पावसामुळे अडकून राहावं लागलं, मात्र जिल्हा प्रशासनानं त्यांची सुरक्षित सुटका केली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळवाडे इथं तलावात बुडून एका युवकाचा मृत्यू झाला आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ब्राझीलमध्ये ब्रिक्स शिखर परिषदेला सुरुवात. सर्वसमावेशक जागतिक व्यवस्था तयार करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर. मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्र धर्म पॉडकास्ट मालिकेचा आरंभ. पहिल्या भागातून घेतला राज्याच्या वैभवशाली संस्कृतीचा धांडोळा. राज्यात भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी. आणि अँडरसन तेंडुलकर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारताचा इंग्लंडवर 336 धावांनी ऐतिहासिक विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.